चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
युगांडामधून अवैधपणे आयात केलेली साखर पोलिसांकडून जप्त। सिया पोलिसांनी युगांडामधून अवैधपणे आयात केलेली साखर ताब्यात घेतली आहे। तसेच पोलिसांनी दुकानात छापा टाकून 50 किलो व 25 किलोच्या बॅगेत भरलेल्या 3 लाख केनियन शिलिंग किमतीची साखर सापडली। पोलिसांनी सांगितले की शेजारच्या देशातून या देशात साखरेची तस्करी केली जात असल्याचा संशय आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। दुकानाच्या मालकास कायदेशीर आयात कागदपत्रे तयार करण्यास सांगितले जात आहे। यापूर्वी केनियाच्या बुसिया शहरातील ऊस उत्पादकांनी युगांडापासून ऊसाच्या तस्करीत स्थानिक कारखान्याचा हात असल्याचा आरोप। त्यांचा असा दावा आहे की बुसिया सीमेवरून ती तस्करी केली जात आहे। केवळ सियामध्येच नाही, अगदी केनियामध्येही असे सांगितले जात आहे की बेकायदेशीर साखर पुरवठा बाजारात सुरू आहे। गेल्या आठवड्यात फौजदारी अन्वेषण संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी देशातील अवैध साखरेची 50 किलोची सुमारे 450 पोती ताब्यात घेतली आहेत। केनियामध्ये गुन्हेगार कालबाह्य झालेल्या तारखा दाखवणाऱ्या नव्या बॅगमध्ये साखर पॅक करत आहेत। तसेच ते त्यावर केनिया ब्युरो ऑफ स्टँडर्ड्सद्वारा प्रमाणित असल्याचे दर्शवणारे स्टिकरही लावत आहेत।